तर उपयोग नव्हतं का?
त्यामुळे ही माया भगवंताला संपूर्ण झाकू शकत नाही. ममय वंशो जीव लोके, एका वंशाची फक्त ती झाकली जाते. भगवंत त्याच्यामुळे झाकला जातो असं आपल्याला वाटत. झालं हे सगळं भगवंताच्या मायेचं कौतुक झालं. त्याच्यानंतर आत्ता जे आपण बघितलं की भगवंताच्या अंतःकरणात भक्त जाऊन बसतो, त्याच्यामुळे तो ह्या मायेच्या पसाऱ्यामध्ये किंवा मायेच्या वस्त्रात अडकत नाही. तर इथे गंमत अशी आहे की भगवंत त्याच्या अंतकरणामध्ये भक्त, त्या भक्ताच्या अंतकरणात पुन्हा भगवंत, त्या भगवंताच्या अंतकरणात पुन्हा भक्त, हे किती सूक्ष्म होत असेल बघा तुम्ही. विश्वनिर्माता हा तो भगवंत हा जरी अनंत असला तरी हे इतकं सूक्ष्म 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 होतं की शेवटी ते पराबिंदूला येऊन पोचत. आणि कुठे अंतकरणात कोण हे शेवट पण कळत नाही. तर त्याच्यानंतर पुढचा भाग त्याच्यातला की त्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मण्यांच्या ज्या 3 माळा आहेत, असते आपल्याला इथे कौस्तुभ पारिजात आणि सौरभ असं म्हणायला हरकत नाही, पण त्या त्या ज्या माळा आहेत त्या त्याच्या गळ्यातले जे हार आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या भक्ताच्या दृष्टीनं ते भक्तिसूत्र असतं, त्याला आपण म्हणू योगसूत्र असतं, आणि तिसरं ब्रह्मसूत्र असतं. आणि ह्याचे जे 3 मणी आहे ह्याच्या ह्याच्यावरचे जे अनंत मणी आहेत त्या सूत्रातल्या रुची असतात असं म्हणून, आणि त्या मण्याचा तेज म्हणून जो म्हणून सांगितलेलं आहे हे दैदिप्यमान तेज असतं तो भक्ताच्या अंतकरणात प्रगट झाले त्याचा अर्थ असतो, म्हणून त्याला तत् जपा तत् अर्थभावनम असं म्हटलेलं आहे. तर हे सगळं विष्णूच्या त्याच्या शरीरावरच्या दागिन्यांचा अर्थ असं म्हणून ऑर्नामेंट्स त्याचं केलेलं वर्णन आहे. त्याच्यानंतर विष्णू झाल्यानंतर विष्णूचा अवतार श्रीकृष्ण. तर या श्रीकृष्णाच्या रथाचं वर्णन एका आर्यमध्ये केलेलं आहे, म्हणजे कर्वे साहेबांनी आम्हाला ऋषी गाडीत सांगितलं होतं, ते आपल्या समोर सगळ्यांच्या आनंदासाठी म्हणून मांडतो. तर ती मूळ आर्य अशी आहे की श्रीकृष्ण आपलं जीवन हे श्रीकृष्णाचा रथ आहे, भक्ताचं जीवन हे श्रीकृष्णाचा रथ असतो. कसा? तर त्यांनी असं म्हटलंय की करवसू पद भाविसजो, करवसू पद भाविसजो वेदस्थन शोभती शिरे सात, असं त्यांनी सगळ्या ते सांख्यशास्त्राचं स्टॅटिस्टिकल जसं आपण एक स्टेटमेंट असतं तर स्टॅटिस्टिक्समध्ये वर्णन केलेलं आहे संख्येमध्ये. पुच्छे 5 दयाला स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात, असं म्हटलेलं आहे. तर इथे कर वस्तू म्हणजे हे त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह अशी त्यांनी भाषा वापरलेली आहे. वसू म्हणजे अष्टवसू, अष्टवसू म्हणजे अष्टकर, कर वसू इतके असं. म्हणजे या रथाला 8 कर आहेत असं म्हणायचं, 22 पदं आहेत म्हणजे 22 पाय आहेत, वेद म्हणजे 4 वेद, 4 स्तन आहेत, त्याच्यानंतर 7 शिर आहेत, 5 पुच्छ आहेत. ही कशी? तर हा सगळ्या त्याचं गणित इथे दिलेलं आहे की 8 हात म्हणजे कोणाचे? भगवंत चतुर्भुज म्हणून अर्जुनाचे 2 आणि वरती मारुतीराज जे बसलेले आहेत त्यांचे 2, कारण त्या रथामध्ये मारुतीला विसरायचं नाही. तो त्या रथाचाच एक भाग आहे, अविभाज्य, की ज्याच्यामुळे जय मिळत गेला, ज्याच्या कृपा प्रसादामुळे, ज्याच्या तिथल्या आधारामुळे वास्तव्यामुळे. तसं 22 पदं म्हटलं ते कसे? की 4 घोडे 4 × 16, कृष्णाचे 2, कारण कृष्णाला हात 4 असले तरी पाय 2 होते, त्याच्यामुळे अर्जुनाचे 2 मारुतीचे 2 असे 22 झाले. नंतर वेदस्तन म्हणजे 4 स्तन, तर याच्यामध्ये काय? अर्जुनाला स्तन नव्हते आणि घोड्यांना स्तन नसतात, त्याच्यामुळे फक्त भगवान श्रीकृष्णाचे 2 आणि मारुतीचे 2 असे 4 झाले. 7 शिरे, ही 7 अशी राहिली घोड्यांचे 4 कृष्णाचं 1. आता कृष्णाचं डोकं हे फारच डिप्लोमॅटिक होतं त्या ह्याच्यामध्ये, पण आपल्याला हिशोबाला 1 धरायला काय हरकत नाही, कारण सगळं महायुद्ध खरं म्हणाल ना तर ते कृष्णाच्या डोक्याने जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर अर्जुनाचं 1 म्हणजे सांगेल तेवढं करण्याचं करिष्ये वचनमतो, आणि मारुतीचं 1 पूर्ण भक्ताचं, असे 5 शिरं तिथे होती. आणि पुच्छ 5, 5 पुच्छ म्हणजे 4 घोड्यांची अश्वांची आणि एक मारुती, असा त्याचा सरळ साधा अर्थ आहे. त्याचा आध्यात्मिक अर्थ जर आपण बघायला गेलो, आणि हा आणखीन एक पुढे सांगायचं राहिलं याच्यामध्ये की स्मरता दे मुक्ती अल्प दिवस असतं, पण इथे अल्प याचा अर्थ अनिश्चित सांगितलेला आहे, निश्चित सांगितलेलं नाही. का? तर मुक्ती पुन्हा तुमच्या तीव्रतेवर अवलंबून आहे भक्ताच्या. त्यामुळे जशी भक्ताची भक्ती तशी मुक्ती. म्हणजे अल्प दिवसात म्हटलेलं आहे, अल्प अशासाठी की कितीही दिवसात जरी मिळालं तरी भक्ताला ते अल्पच वाटते. तसं चिंचेच्या झाडावर किती पानं आहेत, अशी किती काय चिंचेची झाडं आमच्या बांधावर असणार, इतके जन्मानंतर जे आम्हाला मुक्ती मिळणार तरी ते अल्पच आहे. कारण मुद्दाम अल्प असा अनिश्चित ठेवलेला आहे, कारण व्यवहारामध्ये आपण निश्चित सर्वसाधारण कधी विधान करत नाही. आपल्या रिझर्व्ह बँकेमध्ये फारच खोड आहे, इट अपियर्स टू बी असं म्हणायचं. म्हणजे माझ्यावर माझी बायको चालली असेल तर शी अपियर्स टू बी माय वाईफ असं म्हणायला लागतं. आमच्या रिझर्व्ह बँकेत कुठली निश्चित त्याचं विधान असत नाही, तर म्हणून त्यांनी ते अनिश्चित सांगितलेलं आहे. इथे असं एका नटीला याच्यात बोलवलं होतं काहीतरी कोर्टामध्ये, ते 40 पुढची होती, पण वय लपवायला वय लपवण्याचं झालं मग तिला तिला बाई आपलं वय काय तर सांगायचं कसं 40 पुढची आहे म्हणून, मला कोणी सिनेमात घेत नाही म्हणून. ती म्हणाली 20 तिने डिप्लोमॅटिक उत्तर दिलं अल्प दिवसाचं, की 20 आणि काही महिने, काही म्हणजे अल्पसारखं. न्यायाधीशाने प्रश्न पडला हे काय प्रकरण काय, 20 बाई सांगते 40 पुढे दिसते. त्याला बाई बाई चल बाई काही महिने म्हणजे किती महिने, ते म्हणाले 240 महिने. 240 महिने म्हणजे 20 म्हणजे 20 म्हणजे 40 पुढे. असं तसं इथे अल्प दिवसाचं म्हटलेलं आहे, तर अल्प हा दिवस भगवंताचा दिवस पुन्हा लक्षात ठेवायचा, आपला दिवसाचा हिशोब नाही. त्यामुळे आपण अल्प म्हटलं बघायला सांगितल्याप्रमाणे एखाद्या चिंचेची कित्येक झाडं जातील त्याच्यामध्ये, त्यातला आध्यात्मिक अर्थ जो आहे तो मात्र अत्यंत वेगळा आहे. कर वसू म्हणजे अष्टकर जे म्हटले या रथाचे, ते म्हणजे अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे. गीतेच्या 7 त्याचा उल्लेख केलेला आहे, पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार असे 8 अष्टधा, किंवा आपण महत् अपरा आणि परा असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये 22 तत्व आपल्याकडे सांगितलेली आहेत संख्येची, त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, तशाच पंच तन्मात्रा आणि मन आणि बुद्धी असं धरलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 स्तन म्हटलेत, त्याच्यामध्ये माणूस जन्माला जेव्हा येतो तेव्हा 4 स्तन म्हणजे आईच्या 2 स्थानातून दूध पितो, पण त्याला जर मुक्ती हवी तर जगन्मातेच्या 2 स्थानातून दूध प्यायला लागतं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खास कर्मेंद्र आधी सांगितलं की जगन्मातेच्या स्तनातून दूध प्यायल्याखेरीज त्याची मुक्ती होत नाही, म्हणून 4 स्तरे सांगितलेले आहेत. तसंच सप्तशिरे म्हणताना आपल्याला सप्तरंग म्हणता येतात, किंवा सप्तस्वर म्हणता येतात, किंवा सप्तरस म्हणता येतात. तर सप्तरस ज्याचा संपूर्ण पुरवठा होत असतो ते म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा, मैत्री आणि सहानुभूती, हे सप्तरस आहे जगून, की ज्याच्यामुळे या भक्ताचा भगवंत होतो. तसंच 5 पुच्छ म्हणून सांगितली, तर 5 पुच्छ म्हणजे पंचप्राण. आणि त्याची 2 चाकं कुठली पुन्हा, तर हा आपल्या जीवनात गरज असल्यामुळे ज्ञान आणि कर्म, की ज्याला आपण आपल्या भाषेत पतंजलीला ज्ञान आणि प्रतिक्रिया असं म्हटलेलं, ही त्या रथाची 2 चाकं आहेत. ही जेव्हा समतोल असतात तेव्हा रथ सुरळीत चालतो. त्याच्यानंतर त्याच्यावर जो भगवा ध्वज आहे रथावरचा, त्याला भगवा रंग का, तर आपल्याकडे अभ्यासाचा रंग आणि वैराग्याचा रंग दोन्ही भगवा मानलेला आहे. अभ्यास वैराग्य अभ्याम निरोधा, तर त्याच्यासाठी म्हणून ते वैराग्याचं प्रतीक म्हणून तो भगवा ध्वज, त्याच्या ध्वजाचा रंग भगवा आहे. तसंच त्या त्या ध्वजाला 2 टोकं आहेत, ती 2 टोकं कसली, तर भगवंताच्या जीवनातला व्यवहार आणि अध्यात्मही 2 टोकं आहेत. शुद्ध व्यवहार म्हणजे अध्यात्म, आणि अध्यात्म म्हणजे शुद्ध व्यवहार. तुकारामांनी फार चांगलं सांगितलं, जोडो न्या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेळचे तरी. इथली गंमत सांगतो एक 10 मिनिटात आणि पुढे सरकू, की जोडो न्या धन म्हणताना तुकाराम मारताना धन जोडा असा अर्थ नाही आहे, की ज्याच्यापासून तुम्हाला ते धन मिळणार आहे त्या माणसाला जोडा. उत्तम व्यवहाराने नुसतं धन जोडलं जात नाही, तर त्या ज्याच्या बरोबर हा व्यवहार घडतो तो माणूसही तुम्हाला कायमचा जोडला गेला पाहिजे. हा त्या जोडण्यामधला अर्थ आहे. असं झालं होतं एका ठिकाणी, एका माणसाने एक आपली जी हिंद माता आहे ना तिचा, म्हणजे भारत माता, त्याच्यात त्याच्या नकाशाचे तुकडे केले होते असे, आणि एक अशी चढावट लावली होती की हे तुकडे कोण जोडून दाखवेल ठराविक वेळामध्ये. त्याच्यात कुणीही ते करू शकलं नाही, कारण कुठला तुकडा कुठला आहे, तुकडे लहान होते त्यामुळे कळू शकले नाहीत. तर एक शेतकरी आला म्हणाला मी प्रयत्न करून बघतो, तो असा कोणी विद्वान वगैरे नव्हता पण विवेकी असावा, तेवढा मी प्रयत्न करून बघतो, नाही तर नाही. तर तो आत गेला, त्याने पहिला विचार केला की हे तुकडे का जोडले जात नाही आपल्या भारत मातेचे, तर मला त्यात काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. म्हणजे थोडा विचार केला, 10 बाहेर सगळे तुकडे जोडले. अर्जुन भक्त खरोखर प्रत्येक सगळे बारीक बारीक तुकडे सगळे जोडले गेलेले, त्याला विचारलं इतक्या सगळ्या ज्ञानी लोकांना जमलं तुला नाही कसं जमलं, तो म्हणाला मी थोडासा ज्ञानाच्या पेक्षा वेगळा विचार केला, मी त्याच्या मागल्या बाजूला काय बघितलं म्हणाला, तर मागल्या बाजूला माणूस होता, रेग्युलर कॅलेंडर होतं ते, एका बाजूला माणूस होता आणि दुसऱ्या बाजूला भरतखंड होता, तर मी माणूस जोडला आणि जमीन आपोआप जोडली गेली म्हणाला। तेव्हा जोडून या धन म्हणताना तुम्ही धन जोडणं हे त्यातला सबसिडरी भाग आहे, ज्याच्याबरोबर तुम्ही व्यवहार करणार तो माणूस तुम्हाला कायमचा जोडला गेला पाहिजे असं तुकाराम महाराज सांगायचं। तेव्हा माणसं जोडली की जमीन आपोआप जोडली जाते, जमिनीला जोडायला वेगळं काय करायला लागत नाही, माणसं तुटली की जमिनी तुटतात, मग हिंदुस्थान पाकिस्तान होतं, एकाच आईच्या उदरात आलेले असले तरी। तेव्हा पुढचा तुम्हाला आयुष्यात आपल्याला भाग सांगायचा म्हणजे हा ध्वजाचा दांडा जो आहे तो विवेकशक्तीचा दांडा असं म्हणलेलं आहे, किंवा ज्याला आपण शुद्ध बुद्धी किंवा स्थितप्रज्ञ गीतेने म्हटलेलं आहे त्याचं ते रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्शन आहे, त्याचं प्रतीक आहे। का तर झेंडा जरी फडकत असला ना तिन्ही लोके तरी दांडा स्थिर असतो। विचार करण्यासारखा मुद्दा आहे की प्रज्ञा स्थिर असेल तर कर्तृत्व अफाट होऊ शकतं, समजले की असा करतो तो की सगळ्या जगाने कौतुक करावं, कारण त्याच्या मागे प्रज्ञा मात्र स्थिर असायला लागते, म्हणून ते स्थित प्रज्ञाचं लक्षण किंवा स्थिर प्रज्ञा असं दाखवणारा तो दांड आहे। तर म्हणून हा सगळा आपण जो प्रसवक्रम बघितला की पुरुषोत्तम, त्यातून प्रकृती, त्यातून मग परा, त्याच्यातून अपरा, त्याच्यातून महत्, त्याच्यातून सृष्टी, त्या सृष्टीतलीही पंचमहाभूत। तर इथे आपल्या असं लक्षात येतं की सृष्टी हे तर भगवंताचं प्रतीक आहे असं मानलं, तर मगाशी बघितल्याप्रमाणे भक्त हे त्या भगवंताचं अंतःकरण आहे, सरळच आहे। आणि म्हणून या भगवंताचं अंतःकरण कसं आहे असं जर मानलं तर या भगवंताच्या हृदयामध्ये शुद्ध प्रेम प्रवाह वाहत असतो, प्रेम गंगा वाहत असते, त्यामुळे या भगवंताच्या अंतःकरणात प्रवेश करणारा भक्त हा कधीही मृत होत नाही, हा अमृत। आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे अमृताच्या डोहात जर उडी मारली तर माणूस अमरच होणार आहे। आपल्या माणसाच्या हृदयामध्ये सामान्य प्रापंचिक माणसाच्या हृदयामध्ये अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त असं मिक्स असतं, तर दोन भाग केलेले असतात, या बद्दल अशुद्ध या बद्दल अशुद्ध। भगवंताच्या अंतःकरणात शुद्ध प्रेम प्रवाह असतो आणि त्याच्यासाठी म्हणून माऊलीने असं म्हटलेलं आहे इथे की हृदय हृदय एक झाले ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मोडता केले आपण ऐसे आजीना। तेव्हा हा त्या भगवंत, भगवंताचं अंतःकरण आणि भगवंत आणि भक्ताचं अंतःकरण हे मगाशी बघितल्याप्रमाणे जसा शास्त्रज्ञ त्यावेळी प्रश्न पडला होता की हा इलेक्ट्रॉन आहे का विश्व आहे, तसा आपल्यालाही प्रश्न पडतो की हे भक्ताचं अंतःकरण आहे का भगवंताचं अंतःकरण आहे, इतकं ते एकमेकाशी एकजीव झालेलं असतं। त्याच्यामुळे भक्ताचं कुठलंही कर्म हे नियतीची इच्छा म्हणून गेलेलं असतं। तेव्हा थोडंसं 5-10 मिनिटं जास्त बोललो तर चालेल ना का, पण आजचा विषय असा आहे आणि याच्यासाठी माऊलीने याचं स्पष्टीकरण फार चांगलं केलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या या आपल्या बुवांनी सांगितल्याप्रमाणे बुवांच्या थोड्याशा मार्गदर्शनाखाली मी आम्ही ऑफिस टाईम मध्ये करत असतो हा उद्योग, कारण मगाशी सांगितलं की पगाराकडे लक्ष आणि काम यांत्रिकपणे। तेव्हा या आमच्या नॉन बँकिंग ऍक्टिव्हिटीज ज्याला म्हणतो आपण आपल्या बँकेच्या भाषेत तसं, तर पहिल्यांदा माऊलीने हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चरा चरा आपण एक दहाला असं म्हटलेलं आहे, इथे माझे घर असं म्हटलेलं आहे आणि पुढे आपण म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या की हे विश्वाचे माझे म्हणजे स्वतःचे नाही भगवंताचं घर, हे विश्व हे भगवंताचं घर आहे, अंतःकरण आहे, ऐसी मती जयाची स्थिर आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे तो भक्त आणि भगवंत एकच असल्यामुळे किंबहुना चरा चरा आपण एक झाला हे पुढची अवस्था सांगितली। अशा अवस्थेला भक्त गेल्यानंतर भगवंताला भक्ताविषयी किती प्रेम वाटतं हे हे माऊलीने मोठ्या सुंदर भाषेत सांगितलेलं आहे। ते म्हणतात मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करीन, मग अशी तू सांगितलं की भगवंतानी स्पष्ट सांगितलेलं की माझी सगळी जी हे दागिने आहेत माझ्या शरीराच्या सगळ्या वस्तू आहेत त्या भक्तासाठी आहेत, म्हणजे भक्ताच्या प्रेमाने मी न्हाऊन निघाल्यामुळे मी अव्यक्ताचा व्यक्ता देतो। पुढे म्हटलंय त्याने की उत्तमासे मस्तक खालविते हे काय कौतुक, उत्तम माणसाला तुम्ही मान खाली घालावणे ह्यात विशेष काही नाहीये, हे उत्तम माणसासमोर मान खाली करणं, मस्तक नमवणं हे काही कौतुक नाही. पण भक्ताच्या ठिकाणी असं होतं की परी मानू तिने लोक पाय म्हणया, म्हणजे तिने लोक ह्या भक्ताच्या चरणाचं उदक घेत राहतात. मगाशी तुम्हाला सांगितलं की भगवंताचा मस्तक म्हणजे भगवंताचा मुकुट आणि भगवंताचे चरण हे भगवंताच्या कृपेची अत्यंत पॉवरफुल ट्रान्समिशन सेंटर्स आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून एक तर भगवंताच्या मुकुटानं तरी आपल्याला मिळत राहतं, तेवढी आपली लायकी नसेल तर आपण चरणात नाही मध्ये आपला अहंकार असतो. म्हणून त्यांनी पुढे असंही म्हटलं की अर्जुना मी आहे श्री तयाते, म्हणजे मुकुट म्हणून मी त्याला धारण करतो. म्हणून गा नमस्कारू, याचा अर्थ आता आपल्याला स्पष्ट आहे म्हणून मी सांगत नाही, आडला तर सांगतो. म्हणून गा नमस्कारू तयाते माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय आम्ही. त्यांनी जर लाट मारली तरी ती नियतीची इच्छाच असेल. भृगुऋषींचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये. तयाची या गुणांची लेणी लेववू आपली वाणी, म्हणजे माझी वाणी ही त्यांच्या गुणाची लेणी वर्णन करण्यासाठी आहे. म्हणजे माझी मी जे काही वेद सांगितले ते जणू काही या भक्तांच्या गुणाचं वर्णन आहे. तयाची या गुणाची लेणी म्हणजे दागिने, लेववू आपली वाणी, माझ्या वाणीवर त्यांचे दागिने लेवलेले असतात, त्यांची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू, म्हणजे माझे श्रवण आहे त्यांची कीर्ती ऐकण्यासाठी आहे. तयाची या तो पाहावा हे डोहळे, म्हणून अचक्षुषी मद डोळे, हाती जे लीला कमळे फुलू तयाचे, म्हणजे माझ्या हातात जे कमळ आहे लीला 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 कमळ असं म्हटलंय म्हणजे क्रीडा, त्याचं त्यांनी मी त्याचं पूजन करतो. दोवरी दोन्ही म्हणजे दोनाच्या वर आणखीन दोन भुजा, दोवरी दोन्ही भुजा आलो घेवोनी आलिंगावया लागोनी तयाचे अनुभव. तया संघाते मी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. इतका मला तो निरुपम इतका निरुपम आवडत असतो की त्याच्यासाठी त्याच्या संगतीसाठी मला हा देह धारण करायला लागला. तेणेचे आम्हा मैत्र येथे कायसे विचित्र, म्हणजे त्याची माझी मैत्री यात मला तर काही विशेष वाटतच नाही, इतका तो माझ्याशी एकरूप झालं. परी तयाचे चरित्र ऐकती जे त्याचे जे चरित्र ऐकतात तेही मला इतकेच प्रिय आहेत. तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्तचरित्राते प्रशंसिती. जे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी, एवढी थोरी तया स्थिती आहे जया स्थिती आहे. म्हणजे एवढी एवढी थोरवी ज्याने प्राप्त करून घेतलेली असते असा तो भक्त असतो. शंकराचार्यांनी पण याच्यावर विलक्षण सुंदर श्लोक केलेले आहे. ते म्हणतात संपूर्ण जगदेव नंदनवनम सर्वेपी कल्पतृम, म्हणजे भक्ताची स्थिती कशी असते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. गांगम वारी समस्त वारी निवहा पुण्या समस्ता क्रिया, वाचा प्राकृत संस्कृता श्रुतिशिरो वाराणसी मेदिनी सर्वावस्थिती रस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणी. ज्याची दृष्टी परब्रह्माकडे लागलेली आहे, जो भक्त भगवंतमय झालेला आहे, अशासाठी सगळं जग हे नंदनवन आहे. सगळे वृक्ष हे त्याच्या दृष्टीने कल्पवृक्ष आहेत, कारण तो स्वतः निर्विकल्प वृक्ष आहे. म्हणून सगळं जळ हे त्याच्यासाठी गंगा जळ आहे. सगळ्या क्रिया ज्याला सगळी वैश्विक गती म्हणतो त्याच्या दृष्टीने ती पवित्र गती आहे. वाणी त्याची प्राकृत असो किंवा संस्कृत असो हे वेदांचं सार आहे. सर्व पृथ्वी म्हणजे पृथ्वीवरचं कुठलंही स्थळ हे त्याच्यासाठी काशी म्हणजे मुक्तिक्षेत्र आहे. तो कुठेही जरी त्याने पाऊल टाकलं त्याच्यासाठी तिथे मुक्तिक्षेत्र आहे. आणि त्याचे सर्व प्रयत्न हे परमार्थमय प्रयत्न असतात, स्पष्ट सांगितले. आणि हे सगळं कुणासाठी, तर ज्याला परब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे अशा भक्ताचं वर्णन. म्हणून विष्णुस्मरण या शब्दाचा आपण बघितलेला आत्तापर्यंतचा हा अर्थ किंवा श्रीकृष्ण स्मरण हा इथे आहे. पण याच्यामध्ये प्रापंचिक सामान्य माणसाच्या दृष्टीनं याचं स्मरण कसं करता येईल हे जर आपण बघितलं तर इथे अशा आपल्या लक्षात येतं की भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग सांगितलेला आहे, विभूती योगामध्ये विशेष म्हणजे विशेष तर विशेष भूती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कसा की सामान्य आपण त्याला एक उदाहरण दिलं मग समजतं की सूर्य उजाडल्यानंतर बाहेर सगळीकडे प्रकाश पडतो, त्याचा प्रकाश आपल्या भिंतीवरही पडतो, भिंतीला झळाळी येते आणि ती भिंतीला जी झळाळी ती सामान्य झळाळी असते. पण बाहेर तुम्ही एखादा आरसा ठेवलात की त्या आरशाचं प्रतिबिंब जे काही भिंतीवर पडतं ती विशेष झळाळी असते. हे आपल्या अध्यात्मातली उपमा आहे की सामान्य चैतन्य प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये विशिष्ट रूपाने जेव्हा प्रतिबिंबित होतं तेव्हा ते विशिष्ट रीतीने झळाळी निर्माण होते. म्हणजे सामान्य भिंतीच्या झळाळीवर अशा अनेक झळाळ्या आरशांच्या जेव्हा पडायला लागतात तेव्हा त्याला आपण जीव म्हणतो. आणि मागली सामान्य झळाळी ही आत्मचैतन्याची असते, असा तो आध्यात्मिक दृष्टांत आहे. मी फक्त इतक्या पुरता तिथे वापरतो. तर मला इथे असं म्हणायचं आहे की भगवंतानी 10-10व्या अध्यायामध्ये ज्या विशेष विभूती सांगितल्या तशा आपल्याला आपल्या सामान्य प्रपंचामध्ये माणसाला कशा कशाचं स्मरण असावं असं मला वाटतं. ते मी आपल्यासमोर मांडतो विचारासाठी. पहिली गोष्ट म्हणजे कशाचं भगवंताचं, भगवंताच्या कशाचं किंवा सामान्य प्रपंचातल्या कशाचं माणसाला किंवा भक्ताला स्मरण असावं, ऐका. पहिली गोष्ट म्हणजे भगवंताच्या कृपेचं स्मरण असावं. विभूत योग सुरू झालाय प्रपंचातला, माणसाला आईच्या दुधाचं स्मरण असावं, वडिलांच्या आधाराचं स्मरण असावं, आजीच्या प्रेमाचं स्मरण असावं, आजोबांच्या कौतुकाचं स्मरण असावं, मुलांच्या लढिवाळपणाचं आणि विसरून जाण्याच्या वृत्तीचं स्मरण असावं, दादाच्या आधाराचं किंवा सांभाळून घेण्याच्या वृत्तीचं स्मरण असावं, तर धाकट्या भावाच्या हट्ट करण्याच्या आणि आपले मनाने मागून घेण्याच्या वृत्तीचं स्मरण असावं. हे सगळे विभूत योग आहे संसारातले प्रपंचातले. तसंच बहिणीनं बांधलेल्या राखीचं स्मरण असावं आणि भाऊ बहिणींना भाऊबीजेचं स्मरण असावं, तिचं आपल्याला रक्षण करायचं याचं स्मरण असावं. आजच आपण ऐकलं ओवाळीते मी लाडक्या भाऊ राया, आजच आपण बघितला संध्याकाळी प्रसंग. तसंच पतीला पत्नीच्या समर्पणाच्या वृत्तीचं आणि तिचा हात आपल्या सगळ्यांच्या पोटात जो फिरत असतो त्या हाताचं स्मरण असावं. म्हटलेलं आहे कवीने, कुंभारासारखा गुरु नाही, कुंभारासा सारखा गुरु नाही रे जगात, वरी घालतो झपाटे पण आता आधाराला हात. कुंभार हा एखादा मडकं मडकं घडवत असताना त्याच्या बाहेरनं बाहेर थापट्या थापट्या मारत असतो, पण त्याचा दुसरा हात असतो ना तो असा हाळ प्रेमळपणे हृदयातनं फिरत असतो आधार देण्यासाठी आणि योग्य तो आकार देण्यासाठी. तसं त्या पत्नीच्या आपल्या पोटामध्ये तिचा हात कित्येक वर्ष जो फिरत आहे आईच्या आणि पत्नीचा, त्या पोटातल्या हाताचं स्मरण असा. तसंच पत्नीला पाडव्याचं आणि वटपौर्णिमेचं स्मरण असावं, मित्राच्या सदैव सहचर्याचं आणि वचन पालनाचं स्मरण असावं. सदैव सहचर्य का, तर राजद्वारे स्मशानेचं यास तिष्ठती सवांग अशी व्याख्या आहे. म्हणून जो आपल्याबरोबर त्याचं सतत सहचर्य आहे चांगल्या वाईट प्रसंगात तो मित्र. आणि दुसरं वचन पालनाचं, प्राण जाई बरोबर वचन न जाई, ही मित्राची व्याख्या आहे. मित्र कसा, तर दिलेलं वचन मोडणार नाही तो. त्यानंतर आपण आपल्या स्वतःकडे येतो, आपल्या बुद्धीतल्या विवेक शक्तीचं स्मरण असावं, अंतःकरणातल्या सर्वावर प्रेम करणाऱ्या वृत्तीचं स्मरण असावं, शक्तीचं स्मरण असावं. तसंच भगवंतमय होणाऱ्या चित्ताचंही स्मरण असावं. पतंजलीने सांगितलेलं आहे तदा दृष्टी स्वरूप आहे अवस्था. तसंच सर्वत्र भगवंत पाहण्याच्या दृष्टीचंही स्मरण असावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानाचा प्रत्येक क्षण हा मृत्यूच्या मुखात जात आहे याचं स्मरण असावं. तसंच आपल्या स्मृतीतनं तो आपण जिवंत करत असतो तो क्षण, आणि भगवंताच्या स्मृतीतनं तो क्षण अमृतमय होणार आहे याचं स्मरण असावं. जानकी जीवन स्मरणे राम.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
आता आपला हा पतंजली योगसूत्राचा 10वा अभ्यास वर्ग, गेल्या आठवड्यात दिवाळी आलेली असल्यामुळे आपण याचं थोडस प्रात्यक्षिक करून या अभ्यास वर्गाचं दिवाळीच्या संघाच्या निमित्ताने, म्हणजे पहिल्या दिवशी आपण नरकासुर म्हणजे आपला अहंकार त्याचं हनन केलं, दुसऱ्या दिवशी आपली जगन्माता लक्ष्मी तिचं पूजन केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्षाचा नवीन दिवस म्हणजे नित्य नवा दिवस जागृतीचा त्याचं स्मरण करून प्रत्येकाचा वर्षाचा प्रत्येक दिवस हा पाडव्या इतकाच शुभ आणि मंगल आहे याचं स्मरण ठेवू. नंतर आपण चौथ्या दिवशी भाऊबीजेकडे वळलो म्हणजे द्रौपदीशी बंधू शोभे नारायण याचं स्मरण करून त्या भगवंताचं चारही दिवस आपण स्मरण करून जणू काही आपण पातंजल योगाचं प्रात्यक्षिकच केलं थेरीच्या ऐवजी अभ्यासाच्या ऐवजी असं म्हणून म्हणून गेल्या शनिवारी आपण ते जमलो नव्हतो. तर त्याच्या बदली आता पुन्हा या सगळ्या चार दिवसाच्या अभ्यासाने दिवाळीच्या प्रॅक्टिकलच्या अभ्यासाने थोडे ताजेतवाने होऊन पुन्हा आपण या विषयाकडे वळणार आहोत. गेल्या वेळेला आपण विष्णू स्मरणांपैकी विष्णूचं अनेक प्रकाराने स्मरण कसं करता येतं याचा थोडासा आपण अभ्यास केला. तर त्याच वेळेला या सहज दिवाळीच्या प्रसंगाने म्हणून मला आठवण झाली सहज म्हणून एक सांगतो असं की भक्ताला भगवंताचं स्मरण कसं होत राहावं आयुष्यात. तर दिवाळीला आमच्याकडे बायकोनी चकल्या केल्या होत्या आणि बायको जरी अत्यंत मृदू स्वभावाची असली चकल्या मात्र इतक्या कडक झाल्या होत्या कमालीच्या की मी तिला विचारलं शेवटी की म्हणलं हे तुझ्यासारख्या अत्यंत मृदू स्वभावाच्या बाईला हे कसं काय जमलं हे तू याच्यात तू काही विशेष काही आरसीसीचा काही वेगळा प्रकार वगैरे असं काही घातलंस का त्याच्यामध्ये हे वेगळं सिमेंट वगैरे असं काही घातलेलं आहे का चकल्यामध्ये कसं काय हे तुला जगू शकले इतक्या कठीण चकले अशा. आणि ते काटे म्हणजे ते खाताना कमरेचे काटे टेले व्हावे जानकी जीवन स्मरण तर असे त्याला इतके कडक काटे हे तू कसं काय करू शकलीस असं मी तिला विनोदात विचारलं. तर पहिल्यांदा बरेच आढेवाडे घेतले ते काही कबूलच करेल ना की आपल्या चकल्या इतक्या कडक होत्यात त्या झाल्यात म्हणून मग तिला मागले पुढले रेफरन्सेस देऊन गेल्या वर्षी कशा झाल्या होत्या इतरांच्या कशा झाल्या वगैरे सांगून शेवटी जेव्हा मी तिला पटवू शकलो की ह्या चकल्या अत्यंत कडक झालेल्या आहेत त्याच्यामुळे म्हटलं काय त्याच्यामध्ये तू नवीन घातलं म्हणे घातलं काही नाही नवीन थोडंसं घालायला विसरले म्हणे काय विसरली घालायला म्हणे त्यात मोहन कमी पडलं म्हणे म्हटलं साहजिक आहे ज्या वस्तूमध्ये मोहन असणार नाही ज्या विषयामध्ये मोहन असणार नाही त्या त्या विषयाला किंवा त्या वस्तूचे काटे हे नेहमीच कडक असणार हेही तितकंच खरं आहे. आणि ज्या माणसाच्या आयुष्यात मोहन नसेल तो माणूस दुसऱ्याचे दातच पाडणार या चकलीसारखे इतक्या कडक स्वभावाचा असणार हेही साहजिक आहे. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये मोहन असेल त्याच्या त्या चकत्या त्याच्या शरीराच्या चकलीचे काटे हे हलव्याच्या काट्यासारखे मृदू वाटणार की बघता बघता विरघळून जातील आणि काटे आहेत का नाही का आणीचा काटा आहे एकदा त्यांचा की ज्याच्यावर तीन गावं बसली इतका सूक्ष्म आहे असा आयुष्यामध्ये मोहन असणं आणि आयुष्यात मोहन नसणं याच्यामध्ये या सहज प्रसंगाने आठवण झाली म्हणून आपल्या समोर जरा मांडली की म्हणून याच्यासाठी भक्ताच्या आयुष्यामध्ये सतत त्याला मोहन मोहनाचं किंवा भगवंताचं किंवा श्रीकृष्णाचं स्मरण असतं असावं याच्यासाठी आपण गेल्या वेळेला विष्णू स्मरण हा जो भाग बघितला. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी शेवटी विभूत योग भगवंताचा विभूत योग काय आहे सामान्य प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये तोही बघितला आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्याला आज बघायचा आहे. आणि तो बघून नंतर मग आपण विष्णू हा भाग बघितल्यानंतर पुढे स्मरण म्हणजे काय याच्यावर पतंजलीने काय सांगितलेलं आहे भगवान पतंजलीने ते आपण नंतर बघणार आहोत. पण तत्पूर्वी त्यातला शेवटचा जो भाग आहे की ज्यावेळी मी म्हटला होता त्या गेल्या वेळेला पण आपल्याला वेळ थोडासा कमी पडला म्हणून म्हटलं पुढच्या वेळी सांगू म्हणून की आपण हा सगळा अभ्यास सामान्य माणसाला प्रपंचामध्ये कुठल्या तऱ्हेनं उपयोगी पडू शकेल या दृष्टीने करत असल्यामुळे विष्णू स्मरणांपैकी विष्णूच्या स्मरणाचे आपण अनेक प्रकार गेल्या वेळी आपण पाहिले. त्यातला पहिला प्रकार हा आपण नामस्मरणाचा बघितला त्याच्यामध्ये चार वाणीचे प्रकार परापश्यंती मध्यमा वैखरी हे बघितले. नंतर भगवंताच्या रूपाचं स्मरण महालक्ष्मीच्या देवीच्या देवळातला ते उदाहरण घेऊन आपण तिथून सवितर्क सविकल्प सवितर्क सविचार सानंद आणि सासनिक हे चार प्रकार बघितले. त्याच्यानंतर पुन्हा आपण नाम आणि रूप झाल्यानंतर विष्णू विष्णूची आभूषणं म्हणजे जी इतरांना दुर्जनांना आयुध वाटतात ती भक्ताला आभूषणं कशी असतात ती साधनेला त्याच्या मदत कशी करतात हेही थोडंसं विस्ताराने आपल्याला आपल्या महर्षी कोडियाल यांनी विनंती केल्यामुळे ते गेल्यावेळी आपण थोडंसं विस्ताराने बघितलं. आपल्याला आपल्या कर्वे साहेबांनी जी काही कल्पना दिली ती थोडीशी तिचा विस्तार करून आणि त्या कल्पनेचा शेवटचा भाग जो आहे त्याच्यानंतरचा की सामान्य माणसाला सामान्य भक्ताला म्हणू आपण जो भक्त आहे आणि त्याला रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या प्रपंचामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याला श्रीकृष्णाची आठवण किंवा श्रीकृष्णाचं स्मरण कसं ठेवता येईल हा त्यातल्या अभ्यासाचा शेवटचा भाग आपण बघून नंतर स्मरणाकडे वळणार आहोत. आता या दृष्टीनं मी आता आपल्यासमोर जे काही सांगणार आहे किंवा मांडणार आहे ते या भावनेतनं बघायचं की तुमच्या आमच्यासारखा अनेक थरावरचा सामान्य प्रापंचिक माणूस की त्याला जीवनामध्ये रोजच्या जीवनात सतत त्याला भगवंताचं स्मरण किंवा श्रीकृष्णाची आठवण ही कशी ठेवता येईल. श्रीकृष्णाचे आयुष्य आता आपण श्रीकृष्णाच्या आयुष्याचा त्याचा सगुण अवतार या दृष्टीने विचार करतो आहोत तर त्याच्या आयुष्यातले प्रसंग आपल्याला कसे कसे आपल्या आयुष्याशी निगडीत ठेवून दरवेळी आपल्या प्रसंगातून त्यांच्या आयुष्याच्या प्रसंगाची आपल्याला कशी आठवण ठेवता येईल हे आपण थोडंसं विस्ताराने बघणार आहोत म्हणजे मग हा आपला अभ्यास पूर्ण होईल. हे मी नेहमी म्हटल्याप्रमाणे आपल्यासमोर हे विचार आपल्या विचारार्थ म्हणून मांडत असतो त्यातनं आपल्याला जे जे सुचेल ते तसं तसं त्यांना त्याच्यापुढे त्याची प्रगती करावी किंवा त्याचा त्या विचाराची डेव्हलपमेंट करावी म्हणून हे आपल्यासमोर मी मांडत असतो. उदाहरणार्थ आपल्यासारखा एक सामान्य प्रापंचिक संसारी भक्त आहे असं म्हणून की तो सकाळी उठतो तिथून त्याला श्रीकृष्णाचं स्मरण कसं होईल हे मी आपल्यासमोर थोडंसं प्रसंगाच्या रूपात मांडत आहे भावनिक स्वरूपामध्ये की आपण समजा सकाळी उठून जेव्हा जागे होतो तेव्हा साक्षात आपण गोकुळात जागे होत आहोत अशा भावनेने जागे व्हावं. आसपास पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो हे पक्षी जणू काही गोकुळच्या शेजारच्या गोवर्धन पर्वतावरच्या वृक्षराजीतले पक्षी आहेत आणि त्यांचा किलबिलाट मंद मधुर किलबिलाट आपल्याला ऐकू येत आहे अशा भावनेने आपण जागे व्हावं. जणू काही आपण रात्री आपल्या घरात झोपलेले असलो तरी उठताना आपण गोकुळातच जागे होत आहोत अशा भावनेने आपण जागे व्हावं. एखाद वेळेला रेडिओवर भोपाळी चालू असतील उठी उठी गोपाळा देवकी नंदना त्या 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 धूनमध्ये किंवा त्या भोपाळीबरोबर आपण आपले नेत्र उघडावेत आणि आपण गोकुळातच आहोत याचं स्मरण ठेवून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तो गोविंदम प्रभाते करदर्शनम असं म्हणून भगवंताचं स्मरण आणि दर्शनं घेऊन आपण जागं ठेवू. जागं झाल्यानंतर प्रथम काही कारणास्तव आपण उठल्या समजा आपण अगोदर उठलेलो असलो तर जेव्हा आपण दरवाजा उघडतो समजा कुणी आपल्याकडे पहाटे दूधवाला आला किंवा कुणी ज्याच्यासाठी आपण प्रथम दरवाजा उघडू त्यावेळेला आपल्याला कशाची आठवण व्हायला पाहिजे तर ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले आहेत आणि हातात ते बालक घेऊन निघालेले आहेत त्यावेळी त्या तुरुंगाचे दरवाजे खारकन जसे उघडतात कुलूप उघडतं दरवाजा मोकळा होतो त्या भावनेने आपण तो दरवाजा उघडावा आणि बाहेर काढावा. त्याच्यानंतर आपण सकाळच्या प्रातर्विधी जे करू ते प्रातर्विधी म्हणजे अशा भावनेने करावे की हे शरीर म्हणजे ह्या श्रीकृष्णाचा रथ आहे किंवा भगवान श्रीकृष्णाचा हा शरीर म्हणजे मंदिर आहे आणि हे मंदिर त्याच्यासारख्या अत्यंत शुची असलेल्या या देवतेसाठी आपलं हे मंदिर तितकंच शुची असलं पाहिजे तितकंच पवित्र असलं पाहिजे तितकंच शुद्ध असलं पाहिजे या भावनेने आपल्या शरीराची आपण साफसुफी ज्याला आपण प्रातर्विधी म्हणतो ते सगळे या भावनेने करावे. महाराज तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर हा आत्मा म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण याच्यात वास करतो ते शरीर किती शुद्ध असलं पाहिजे किती शुद्ध ठेवलं पाहिजे या भावनेने आपले सकाळचे जे प्रातर्विधी असतील विधी ते सगळे करावे. हे केल्यानंतर जेव्हा आपण चहा कॉफी ओव्हळपीन वगैरे काही घेऊ काही पेय घेऊ त्यावेळेला आपली भावना अशी असावी की आपल्यासमोर कुणीही ते जे पेय आणून ठेवलं तरी साक्षात यशोदा मातेने आपल्यासमोर हा गोरस किंवा धारोट दुग्ध आणून ठेवलेले आहे ती म्हणते की बालकृष्णा घे बरं अशा भावनेने आपण ते दूध घ्यावं अशा भावनेने त्याचा आपण स्वीकार करावा. त्याच्यानंतर आपण जेव्हा दाढी करायला म्हणून उभे राहतो आरशामध्ये तेव्हा त्या दाढीच्या वेळेला आपल्याला कुठला प्रसंग आठवेल तर गोकुळामध्ये शेतीची कापणी चालू आहे आणि त्या कापणीमध्ये भगवंताचा नांगर फिरत आहे किंवा भगवंताची अस्त्र फिरत आहे किंवा भगवंताची आयुध फिरत आहेत आणि सकाळ ती कापणी होत आहे आणि सगळं रान स्वच्छ होत आहे असा भाव आपण दाढी करताना असावा. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या प्रत्येकाला प्रत्येक आपल्या कृतीला भगवंताच्या या चरित्राची कशी ह्याच्यात जोड दिली जाते हे पहा. त्याच्यानंतर आपण जेव्हा स्नान करू स्नान करताना जणू साक्षात आपण यमुना नदीमध्ये डुंबत आहोत गोपाल कृष्णासमवेत अशा भावाने स्नान करावं. समजा आपण शॉवर खाली स्नान करत असलो तर त्या यमुना नदीचा एखादा छोटासा धबधबा आहे त्या धबधब्याखाली आपण आंघोळ करीत आहोत अशा भावनेनी आपण ते स्नान करावं. ज्यावेळी आपण अंगाला साबण लावतो किंवा आपल्या अंगाचं मर्दन करतो त्यावेळी जणू काही या शरीरावर जी काही मलिनता आहे तो म्हणजे साक्षात कालिया आहे. अशा भावनेने त्या कालिया मर्दन त्याचं आपण करावं आपल्या शरीरावरच्या अस्वच्छतेचं. तसंच जेव्हा आपण अंगाला साबण लावतो तर तो साबण लावत असताना आपली भावना कशी असावी त्याच्यामध्ये, तर त्याचं वर्णन कबीराने फार सुंदर केलेलं आहे की आपल्या शरीराची मलिनता आपण जी घालवत असतो त्याच्याबरोबर आपल्या मनाची मलिनता जी आहे अज्ञान जे आहे ते आपण काढून टाकत असतो आणि त्याच्यासाठी ज्ञान का साबून लायन धोयो असं कबीराने म्हटलेलं आहे. ते आपण हा जो अंगाला साबण लावत असतो तर साक्षात भगवंताच्या स्मरणामुळे आपली सगळी मलिनता निघून जात आहे आणि आपल्याला आपलं अज्ञान निघून जात आहे त्याचं कबीराने फार सुंदर वर्णन केलंय. मी सांगतो त्याचं की त्यांनी असं म्हटलंय, मैले दाग पडे पाप नके, मैले दाग पडे पाप नके, विषयनमे निपटानी, मूळ हे चादर हो गे बहुत पुराणी, अबो तो सोच समज अभिमानी. त्या पदातलं पुढे म्हणतात ते की मैले दाग पडे पाप नके, आपला आंघोळ करताना असा भाव असावा की मैले दाग पडे पाप नके, विषयनमे निपटानी, ज्ञान का साबून लायन धोयो और सत्संग तिके पाणी. ज्ञान का साबून लायन धोयो सत्संग तिके पाणी, इतकं सगळं केल्यानंतर मग ही चादर जी पुराणी आहे ती स्वच्छ व्हायचा संभव आहे. तेव्हा ही देहाची चादर अशा भावनेने आपण स्वच्छ करावी. त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण स्वच्छ होऊन तावेदाने आमपासून आरशात बघतो तेव्हा आपला स्वतःचा चेहरा आपल्याला दिसतो. तो चेहरा दिसताना प्रत्येकात आपल्या चेहऱ्यावर प्रेम असतं, त्याच्यामुळे आपला चेहरा किती छान आहे अशा भावनेने आपण तो चेहरा कौतुकाने बघत असतो. पण तसा भाव आपण न ठेवता बघता न ठेवताना आरशातल्या चेहऱ्याकडे बघून आपण असं म्हणावं, काना अरे तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाला का दिली वांगली. भगवंता तुझं दिव्य शरीर सहस्र कोटी सूर्याचं तेज याच्या चरणाच्या रजामध्ये आहे, इतकं तुझं सुंदर शरीर असताना भगवंत आम्ही असं काय हे केलंय की तू आम्हाला लांब करून आम्हाला असं शरीर का दिलंस, नष्ट होणार दय्यते सहा देह आणि शरीरात येतं शरीर असं का, असं भगवंतातल्या त्या आरशातल्या भगवंताला आपण विचारावं की काना तुझी घोंगडी चांगली ना आम्हाला का दिली वांगली हे आरशात पाहतो. तेव्हा जेव्हा आपण भांग पाडू, भांग पाडताना आपल्याला कशाची आठवण व्हायला पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहायला पाहिजे की साक्षात गोपाल बालक गोपाल कृष्णाला बालक भावामध्ये वसुदेव जेव्हा त्या छोट्याशा टोपलीमध्ये घेऊन जातात, पावसाचा वर्षाव सुरू असतो, मध्यरात्र असते, काळा कमींना अंधार असतो आणि यमुना नदी ओलांडण्यासाठी वसुदेव जेव्हा त्या नदीत पाऊल टाकतात तेव्हा ज्या क्षणी बालक कृष्णाचा अंगठा तिथे लागतो पाण्याला त्या क्षणी पाण्याचे दोन भाग होतात आणि एक रेष उमटते जमिनीची, त्या रेषेतून वसुदेव आणि गोपाल कृष्ण बालक हे दोघे जात असतात. तर आपण भांग पाडताना जी भांगाची आपल्याला रेष दिसते ना तिथे आपल्याला ही आठवण आहे की असे केस बाजूला जेव्हा मी करतो भांग पाडून तेव्हा जणू काही त्या कंगव्याच्या भगवंताच्या वसुदेव गोपाल कृष्णाच्या अंगठ्याचा स्पर्श होऊन ती नदी दुभंग पावलेली आहे आणि मध्ये वाढ झालेली आहे असा भाव आपण त्यावेळी ठेवावा. तसंच कुठल्याही देवाची आपण जरी पूजा करत असलो स्नान झाल्यानंतर तरी साक्षात श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण चिन्मय स्वरूपामध्ये आपल्यासमोर जिवंत उभे आहे अशा भावाने आपण कुणाचीही जरी पूजा करत असलो तरी करत असावी. शेजारी समजा रेडिओ लागला असला, रेडिओवर कोणाचंही गाणं जरी चालू असलं तरी आपण कन्हैयाची बासरीच फक्त ऐकत आहोत, ती जगनमोहिनी बासरी, अशा भावनेने आपण कुठलंही रेडिओवरचं गाणं किंवा कुठलंही संगीत अशा भावनेने ऐकावं. ते जरी कुणीही म्हणत असला आणि कुठलंही गीत असलं तरी आपल्या कानात जाताना त्याची बासरी होऊन ती जावी की अंतरिकी सरगम कोठी बोलवी श्रीहरी. तसं हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण स्टेशनवर जातो तेव्हा आपल्याबरोबर समजा एखादं लहान मूल असलं तर त्या लहान मुलाचा भाव असा असेल त्याच्यामध्ये की गोपाल कृष्णाबरोबर गाई राखण्यासाठी, गायीगुरु राखण्यासाठी ते बालक चाललेलं आहे. सुदैवाने डोंबिवलीत गायींची कमतरता नाही त्यामुळे हा भाव डेव्हलप करायला आपल्याला काही हरकत नसते. त्याच्यानंतर पुढे समजा आपल्याबरोबर एखादं शाळेत जाणारं मूल असेल तर जणू काही हे मूल म्हणजे आपलं बालक हे सांदीपनीच्या आश्रमात कृष्णाबरोबर चाललेलं आहे शिक्षण घेण्यासाठी अशा भावनेने आपण त्याला शाळेत पोहोचवावं. आपण स्वतः चाललो असतो तर जणू काही भगवान श्रीकृष्णावर आपण साक्षात मथुरेला जरी चाललेलो आहोत त्याच्या कामासाठी किंवा द्वारकेला तरी चाललेलो ती बांधण्यासाठी, अशा भावनेने आपण स्टेशनवर जावं. हे आपल्याला ऐकताना एखादी वेगळं वाटेल, चमत्कारी वाटेल, पण भक्ताच्या अंतकरणात असा भाव नेहमी असतो. तो काहीही करत असताना तर भगवंतामध्येच असतो. म्हणून हे फक्त सांगण्याचा थोडासा विस्तृत सांगण्याचा प्रपंच आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण गाडीत शिरू किंवा गाडीत उभे राहू, तेव्हा जणू काही साक्षात श्रीकृष्णाच्या रथामध्ये आपण बसलेले आहोत अशा भावनेने आपण गाडीमध्ये चढावं. आणि आपल्यासारख्या अनेक भक्तांची गर्दी या श्रीकृष्णाच्या रथामध्ये झालेली आहे. त्या रथाप्रमाणेच हा रथही तेज आहे, ते फास्ट आहे. त्या रथाचं तेजही या रथाला आलेलं आहे. आणि भक्त अनेक असल्यामुळे, एकाच कृष्णाच्या रथामध्ये अनेक भक्त असल्यामुळे साहजिकच गर्दी झालेली आहे. त्यामुळे अंगोअंगी पांडुरंग, प्रत्येक अंग प्रत्येकाला पांडुरंग भेटतो आहे, अशा भावनेने त्या गर्दीचा आपण निराश करावा आणि ती सगळी गर्दी भगवंतमय करून टाकावी. त्याच्यानंतर आणखीन त्याची दुसरी सिमिली म्हणजे, वरती गाडीला पेंटेग्राफ असतो, त्या स्वरूपात हनुमंत बसलेलेच असतात. आणि त्याची जी काही गाडीची जी वायर आहे ती हनुमंताची शेपटी असते. आणि ही हनुमंत शेपटी म्हणजे लंकेमध्ये जी जाळण्यासाठी निघालेली असते तेवढी प्रचंड शेपटी असते. आणि त्याच्या त्या शेपटीने भगवंताच्या हनुमंताच्या लंकेचा निनाश झाला, ह्या शेपटीने आपल्याला त्याचा शक्ती मिळत असते विद्युत. तेव्हा आणि शिवाय आपण ज्याच्या अंगावर टेकू किंवा ज्या पॅसेजमध्ये आपण खांबाला टेकून उभा असू, तो खांब म्हणजे नेवाशाचा खांब आहे अशा भावनेने आपण तिथे टेकावं. कारण ज्या नेवाशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी, साक्षात ज्ञानेश्वरी सांगितले, जिचा मनात शेकडो वर्ष पारायण करून पवित्र होत असतो त्या गंगेमध्ये, तो खांब जिथे आपण टेकून उभा असतो, ज्या माणसाच्या अंगावर टेकून उभा असतो, तो खांब नेवाशाचाच आहे आणि त्या खांबातून आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे अशा भावनेने तिथे टेकावं. वाईच तसंच गाडीतून उतरताना किंवा चढताना जी काही गर्दी होते, तेव्हा त्या गर्दीमध्ये आपल्याला कौरव पांडवांच्या धुमश्चक्रीची आठवण हवी. सेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापय मेच्छुत